तिमथ्याला दुसरे पत्र अध्याय 2. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली जी कृपा, तिच्यात बळवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षांसमोर मजपासून ऐकल्या, त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू मनुष्यास सोपून दे. तू ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस, म्हणून मजबरोबर दुःख सोस. लढाई करणारा इसम संसाराच्या कार्यात गुंतत नाही. ज्याने आपल्याला सैन्यात घेतले त्याला संतोष व्हावे, हा त्याचा हेतू असतो. जर कोणी मल्लयुद्ध करीतो तर ते नियमाप्रमाणे केल्यापासून त्याला मुकुट घालण्यात येत नाही. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे. प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देईल. मी सांगितलेल्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठविलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त याची आठवण ठेव. या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्या सारिखा बेड्यांचे देखील दुःख सोशित आहे, तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. यामुळे निवडलेल्या लोकांकरिता मी सर्व काही धीराने सोशितो. ख्रिस्त येशू मध्ये जे तारण, ते त्यासही युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून. हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याचबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सोशितो तर त्याचबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वासू राहतो, कारण त्याच्याने स्वतः विरुद्ध वागवत नाही. तू या गोष्टींची त्यास आठवण दे. त्यास प्रभूसमोर निक्षून सांग की शब्द युद्ध करू नका. ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, कामकरी असा देवाला पटलेला असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील आणि त्यांचे शिक्षण पुळीसारखे चरेल. त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत. ते सत्याविषयी चुकले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. त्यावर प्रभू आपले जे आहेत त्यास ओळखतो, आणि जो कोणी प्रभूचे नाम घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. ही मुद्रा मारलेली आहे. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. काहींचा मान होतो व काहींचा अवमान होतो. यास्तव जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर तो पवित्र केलेला व स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती याच्या पाठीस लाग. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वाद विषयांपासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यास उत्सुक, सहनशील, विरोध करणाऱ्या सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्यास सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चातापी मन देईल, आणि सैतानाने आपल्या इच्छेस वश होण्याकरिता धरिलेले लोक त्याच्या पाशातून सुटून शुद्धीवर येतील.